प्रेषितांची कृत्ये अध्याय 20. नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यास बोलावून त्यास बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकास पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला. तेथे 3 महिने राहिल्यावर तो सूर्या देशात तारवातून जाणार होता. तेव्हा यहुदी लोकांनी त्यास विरुद्ध कट केला, म्हणून त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुर्राचा पुत्र सोपत्र बिर्युआकर, थेस्सलनिकाकारातले अरिस्तार्ख व सकुंद, गायस दर्बेकर, तिमथ्य आणि आसियातील तुखिक व त्रफीम हे आसियापर्यंत त्याच्याबरोबर गेले. ते पुढे जाऊन त्रोसात आमची वाट पाहत राहिले आणि बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पेहून तारवात बसून 5 दिवसांनी त्रोसात त्याचकडे आलो. तेथे आम्ही 7 दिवस राहिलो. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर बुडण्यासाठी एकत्र मिळालो. तेव्हा पौल दुसऱ्या दिवशी जाणार होता, म्हणून त्याने त्यांच्याबरोबर भाषण केले. ते मध्यरात्रपर्यंत लांबले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते आणि योथोक नामे कोणी तरुण खिडकीत बसला असता त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तेव्हा पौल एकसारखा बोलत राहिल्यामुळे तो त्या झोपेच्या भरात 3रा मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याचवर पाखर घालून त्याला कवटाळून म्हणाला,
घाबरू नका, कारण याचा जीव यात आहे.
मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्याचबरोबर संभाषण केले व तो तसाच निघाला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना अतिशय समाधान वाटले. आम्ही आगाऊ जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो. तेथे पोहोचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते, कारण त्याने तसे ठरविले होते व तो स्वतः पायवाटेने यावयाचा होता. तो अस्सात आम्हास भेटला तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेनास आलो. तेथून तारवातून आम्ही दुसऱ्या दिवशी खियासमोर आलो आणि त्याच्या पुढील दिवशी सामाबंदर केले. मग त्रोगुल्ल्यात राहिल्यावर त्याच्या पुढील दिवशी मिलेतास आलो. आपणाला आसियामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला सोडून जावयाचा पौलाने निश्चय केला होता, कारण कसेही करून 50व्या दिवसाच्या सणात आपण यरुशलेमात असावे यासाठी तो घाई करीत होता. मग त्याने मिलेताहून इफिसात निरोप पाठवून मंडळीच्या वडील वर्गास बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले,
मी आसियात पहिल्याने पाऊल टाकलेल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाडीत आणि यहुद्यांच्या कटामुळे मजवर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हास ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हास सांगण्यास आणि 4 लोकात व घरोघरी शिकविण्यास मी माघार घेतली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे या संबंधाने यहुदी व हेल्लेनी यास मी साक्ष देत होतो. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमा जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट नगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची सेवा शेवटास द्यावी. आता पहा, ज्यांच्यामध्ये मी ह्या राज्याची घोषणा करीत फिरतो त्या तुम्हा कोणाच्याही माझे तोंड पुन्हा दृष्टीस पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी तुम्हा साक्ष देतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोरथ तुम्हा सांगण्यास मी माघार घेतली नाही. आता तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हापैकीही काही मनुष्य उठून शिष्यास आपल्या मागे ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. यास्तव सावध असा, आणि मी 3 वर्षे रात्रंदिवस अश्रू काढीत प्रत्येकास बोध करणे थांबविले नाही याची आठवण ठेवा. आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्मितो. तो तुमची वृद्धी करावयास व पवित्र केलेल्या सर्व जणांमध्ये तुम्हास वतन द्यावयास समर्थ आहे. मी कोणाच्या सोन्याचा रुपयाचा किंवा वस्त्रांचा लोभ धरिला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरता याच हातांनी सेवा केली हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टीत मी तुम्हास कित्ता घालून दाखविले की तसेच श्रम करून तुम्ही दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे असे जे प्रभू येशू स्वतः म्हणाला त्या वचनाची आठवण ठेवावी.
असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे बुके घेतले. माझे तोंड पुन्हा पुढे तुमच्या दृष्टीस पडणार नाही असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यास विशेष दुःख वाटले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचविले.